आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 12 जून। माझा अविश्वास घालवून टाका, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना। रोमकरासपत्र 12:3। ह्या वचनाच्या पार्श्वभूमीमध्ये पावलाला काळजी वाटत होती की काही लोक स्वतःला त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक समजत होते। ह्या गर्वाचा शेवटचा उपाय म्हणजे ही गोष्ट जाणणे की आपल्याला प्राप्त झालेली आत्मिक दानेच केवळ देवाच्या मोफत कृपेमुळे नाहीत, तर ती दाने वापरण्यासाठीचा विश्वास देखील देवाच्या कृपेमुळे आहे। तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना। याचा अर्थ असा की स्वतःविषयी फुशारकी मारावी असा प्रत्येक संभाव्य निकष आपल्यातून काढून टाकण्यात येऊ। आपण कशी आढ्यता मिळवू शकतो जेव्हा ती आत्मिक कृपादाने घेण्याकरिता लागणारी पात्रता सुद्धा आपल्याला कृपादान म्हणूनच मिळाली आहे। ह्या सत्याचा आपल्या प्रार्थनेवर गाढ परिणाम होतो। येशू आपल्याला Luke 22:31-32 उदाहरण देतो। पेत्राने येशूचा 3 वेळा नकार केला। त्यापूर्वी येशूने त्याला म्हटले, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर। येशू पेत्राच्या नकाराच्या पापानंतर सुद्धा त्याचा विश्वास टिकून राहावा म्हणून प्रार्थना करतो, कारण त्याला ठाऊक आहे की आपल्याला देवच विश्वास देऊ करतो। म्हणून येशूने जशी प्रार्थना केली तशी आपण देखील केली पाहिजे, आपल्या स्वतःकरिता व इतरांच्या करिता, की देव आपला विश्वास टिकून ठेवी। याकरिताच त्या भूतग्रस्त मुलाच्या पित्याने डोळ्यात आसवे आणून अशी विनंती केली की प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका। Mark 9:24। ही एक चांगली प्रार्थना आहे। ती हे मान्य करते की आपण जसा विश्वास ठेवायला पाहिजे तसा विश्वास आपण देवाच्या कृपादाना वाचून ठेवू शकत नाही। तर मग आपण रोज ही प्रार्थना करूया, हे परमेश्वरा, माझ्या देऊ केलेल्या विश्वासाबद्दल मी तुझा आभारी आहे, त्याला टिकवून ठेव, बळकट कर, अधिक दृढ कर, अपयशी होऊ देऊ नकोस, त्याला माझ्या जीवनाचे सामर्थ्य कर, अशासाठी की मी जे काही करीन त्याचा गौरव सर्व गोष्टींचा दाता म्हणून तुलाच मिळेल। आमेन।